नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. शिरगांवा लईराई देवीच्या जात्रेत चिंगराचिंगरी प्रकरणाची चौकशी करपाक स्थापन केली समिती फाल्यां मेरेन अहवाल दितली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी लईराई देवीच्या जात्रेतल्या घडणुके विशीं तीव्र शोक प्रगटायला तर जाल्या जिवीतहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुख्ख व्यक्त केला. राजभाषा खात्यान संस्कृत कोंकणी आनी मराठी भाषेत भाषा पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात. वेब्स बाजार 2025 1,000 कोटी रुपया परस चड व्यवसाय केला अशी माहिती आनी प्रसारण सचिव संजय जाजू हांणी दिल्या. आता पुराय खबरो. शिरगांवा लईराई देवीच्या जात्रेत चिंगराचिंगरी प्रकरणाची चौकशी करपाक महसूल खात्याचे सचिव संदीप जॅकीस हांच्या अध्यक्षतेखाला 4 सदस्यीय समिती स्थापन केल्या. ही समिती फाल्यां मेरेन ह्या घडणुकीचो अहवाल दितली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत ते उलयताले. इतले मजगती उत्तर गोंय जिल्लोधिकारी स्नेहा गीते, उत्तर गोंय पुलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपजिल्लोधिकारी, दिवचरचे पुलीस निरीक्षक तशेंच ड्युटीर आशिल्ल्या पुलीस उपअधिक्षकांची बदली केल्ल्याची माहिती ह्या वेळार मेळ्ळ्या. ह्या चिंगरेचिंगरीत ज्या 6 जाणांक मरण आयला तांच्या घराब्याक प्रत्येकी 10 लाख इतली सरकारी मजत दितले जाल्यार गंभीर दुखापत जाल्ल्या जखमींक 1 लाख रुपया आर्थिक मजत दितले अशी घोषणा मुखेलमंत्र्यान केल्या.
सबसे पहले जो आज लईराई जत्रा शिरगांव नॉर्थ गोवा में जो इंसिडेंट हुआ इसके बारे में मैजिस्ट्रल इंक्वायरी कमेटी एस्टैब्लिश की है अंडर द सेक्रेटरी रिमेनिंग. 4 लोग इसकी पूरी इंक्वायरी करेंगे और उसका फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट हमें सबमिट करेगा. एट प्रेजेंट ऑल टुगेदर 11 पेशेंट्स आर इन द हॉस्पिटल इन द गोवा मेडिकल कॉलेज एंड 8 पेशेंट्स आर इन द हॉस्पिटल इन द डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. इनमें से 1 सीरियस है, बाकी लोग सभी सेटल है. 6 लोगों की डेथ हो चुकी है. इन 6 लोगों के लिए सरकार की तरफ से 10-10 लाख रुपए देने का आज हमने घोषित किया है और मेजर इंजरी जिसको हुआ है उसको हम 1-1 लाख रुपए दे रहे हैं. इसके रिपोर्ट आने से पहले अभी एसपी नॉर्थ ट्रांसफर्ड, कलेक्टर नॉर्थ ट्रांसफर, डेप्यूटी कलेक्टर ट्रांसफर, पीआई एंड डीवाईएसपी बोथ आर ट्रांसफर. इवन दो द डेप्यूटी कलेक्टर बिजोलिम उसको भी ट्रांसफर किया है. जब तक रिपोर्ट नहीं आएगा तब इस सभी लोगों की ट्रांसफर की है. मेरे पूरे मेडिकल डॉक्टर्स टीम का बहुत बहुत उनका आभार व्यक्त करता हूं क्योंकि बहुत ही अच्छी तरह से उन्होंने हैंडल किया.
मुख्यमंत्री ने आज पणजी महालक्ष्मी निवासस्थानाचेर मुख्य सचिव, पुलिस महासंचालक, गोमिकोचे डीन तसेच हेर अधिकाऱ्या सहित उच्चस्तरीय बसका घेतली. चिंगराचिंगरीत 28 जणांक गंभीर दुखापत झाल्या तर 50 जणांक किरकोळ दुखापत झाल्या अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गोयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी शिरगांवातल्या लईराई जात्रेच्या घडिल्ल्या दुखद घडणुकेत आपल्या लागीच्या आनी प्रियजनांक वगडायल्ल्या कुटुंबाकडे तीव्र शोक प्रगटायला आनी ह्या घडणुकेत जखमी झाले लोक बेगीन बरे जावचे म्हणून प्रार्थना केल्या. गोयातल्या ह्या घडणुके उपरांत राज्यपाल पिल्लय केरळाची अधिकृत भेट सोपोवन रोखडेच गोयात परत येतले आनी ह्या घडणुकेचो परिणाम झाल्ल्या लोकांक चडांत चड मजत आनी सहकार दिवपाक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आनी थळाव्या अधिकाऱ्यांकडेन चर्चा करतले अशी माहिती मेळ्ळ्या. मजगती ह्या दुखद घडणुके उपरांत आनी मरण आयिल्ल्या मनशांक आनी तांच्या कुटुंबाप्रती शोक उक्तावपा खातीर सरकारान फुडले 3 दिसां खातीर आशिल्ले सगळे सरकारी प्रायोजित उत्सव, कार्यावळी आनी भौशीक उत्सव रद्द वा फुडें धुकलपाचो निर्देश दिला अशी माहिती सामान्य प्रशासन खात्यान दिल्या. गोंयात शिरगांवा फातोडेर चिंगराचिंगरीत जाल्ल्या जिवीतहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी दुख्ख व्यक्त केला. राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात शोकग्रस्त कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्यात आनी जखमींक बेगीन बरे जावपाक प्रार्थना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या घडणुकेंत जाल्ल्या जिवीतहानी खातीर दुख्ख व्यक्त केला. मोदी हांणी तांच्या संदेशात म्हळां की थळावे प्रशासन पिडितांक मदत करता. जाणी आपले प्रियजन वगडायले तांच्या बद्दल तांणी संवेदना व्यक्त केल्यात आनी जखमींक बेगीन बरे जावचे अशी आशा व्यक्त केल्या. धोणाच्या बेशिस्तपणाक लागून लईराई देवीच्या जात्रेक होमखळ्या वेळार चिंगराचिंगरी झाल्या अशें लईराई देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गांवकार हांणी दावो केला. ह्या घडणुके खातीर देवळाची समिती तशेंच सरकार वा पुलीस जापसालदार ना अशें तांणी म्हळां. इतल्या मजगती ह्या चिंगराचिंगरीत 6 जाणांक मरण आयला आनी हातूंत थिवीचे नागरीक 17 वर्सांचो आदित्य कवठणकार, तनुजा कवठणकार, यशवंत केरकार तशेंच कुंभारजुळेची प्रतिभा कळंगुटकार, 70 सुर्या नयेकार, पिळगांवचे सागर नंदरगडे हांचो आसपाव आसा. जाल्यार गोपा कडल्यान मेळिल्ल्या म्हायती प्रमाण 5 जाणांक गंभीर दुखापत जाल्यार 80 जाणांक किरकोळ दुखापत झाल्याचे कळटा. इतल्या मजगती आज मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी जखमी मनशांची भेट घेतली. हे शिवाय विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, मंत्री गोविंद गावडे हांणी लेगीत गोमिकत वचून जखमींची भेट घेतली. राज्यसभेचे खासदार सदानंद शेतानावडे आनी लोकसभा खासदार श्रीपाद नायक हांणी शिरगांवा घडणूक सुवातेर वचून ह्या घडणुके विशींचो नियाळ घेवन सद्यस्थिती जाणून घेतली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांज वेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. शिरगांवा जाल्ल्या घडणुकेंत मेळिल्ल्या म्हायती प्रमाण सुरवातेक होमखडा कडेन वतना दोग जाण जमनीर पडले तेन्ना ही खेटाखेट जाली. ह्या वेळार रस्त्या कुशीक आशिल्ल्या दुकानांचे धोंड कोसळ्ळे. दुकानाक वीज पुरवण करपी विजेच्यो वायरी तुटिल्ल्यान कांय जाणांक शॉक लागिल्ल्याची शक्यता आसा. कांय जाण कोयते आनी हेर अवजारां विकपी दुकानाचेर पडून जखमी जाले. सकाळी 3 सुमाराक ही घडणूक घडली. जात्रेक सुमार 2,00,000 लोक हजर आशिल्ले. पुलिसांनी सादूर रावन प्रकरण हाताळपा खातीर सगळे यत्न केले. खेटाखेटी उपरांत 30 म्हापशेच्या जिल्हा हॉस्पिटलांत व्हेले. तातूंतल्या 4 भक्तांक मरण आयले. दिवचले हॉस्पिटलांत 2 भक्तांक मरण आयले. जखमींक म्हापशा दिवचले आनी जीएमसीत दाखल केल्यात. सध्या जीएमसीत 6 उपचार चलतात. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, मंत्री निळकंठ हळणकार, आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट हांणी हॉस्पिटलाक भेट दिवन जखमींची विचारपूस केली. शिरगांव लयराई देवी जात्रा चंग्राचंगरी प्रकरणात निवृत्त न्यायाधीशावरवी न्यायालयीन चौकशी जावची अशी मागणी काँग्रेसीचे गोंय प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केल्या. तशेंच ह्या घडणुकेंत मरण आयिल्ल्या मनशाच्या प्रत्येकी घराब्याक 20,00,000 रुपया मजत दिवची. ते भायर गंभीर दुखापत जाल्ल्या मनशांक 10,00,000 आनी हेर दुखापत जाल्ल्या मनशांक 5,00,000 रुपया प्रत्येकी मजत दिवची अशी मागणी तांणी पणजे काँग्रेस हाऊसांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत केली. शिरगांव जात्रेक दर वर्सा हजारांनी भाविक येतात. त्या नदरेंतल्यान आपत्ती वेवस्थापन, सीसीटीव्ही सर्वेलन्स, भाविकांक मंदिरांत तशेंच मंदिरा भायर येवच करपा खातीर उपाययोजन, सुरक्षेच्या नदरेंतल्यान तयारी आसपाक जाय. मात ही घडणूक पळयल्यार गोंय सरकाराक प्रशासन आनी कायदो आनी सुवेवस्था सांबाळपाक जमना अशें दिसता असो आरोप ठाकरे हांणी ह्या वेळार केला. राजभाषा खात्यान संस्कृत, कोंकणी आनी मराठी भाषेंत भाषा पुरस्कारा खातीर अर्ज मागिल्यात. फाटली 2 दिवपाचे भाषा पुरस्कारा खातीर उरिल्ले, तशेंच अंदू वर्सा भाषा पुरस्कार आतां दितले. राजभास संचालनालयान काडिल्ल्या परिपत्रकांत दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार, ज्ञानपीठ जैतिवंत रविंद्र केळेकार कोंकणी भाषा पुरस्कार आनी बी डी सातोस्कार मराठी भाषा पुरस्कारा खातीर अर्ज मागिल्यात. ह्या पुरस्कारां खातीर गोंयच्या भाषेच्या विद्वानांची नांवां प्रस्तावीत करपा खातीर राजभास संचालनालयान व्यक्ती, भोस आनी संस्था कडल्यान प्रस्ताव मागयल्यात. गोंयांत रावपी मूळ गोंयकार जाणी उण्यांत उणी 50 शिकोवप, अणकार, बरोवप आदीच्या माध्यमांतल्यान भाषेचो प्रचार करपाक योगदान दिला तो पुरस्कारा खातीर अर्ज करपाक शकता. ह्या येवजणेची सविस्तर म्हायती राजभास संचालनालयाची कचेरी झुंता हाऊस पणजे हांगा मेळूं येता. अर्ज 9 पयलीं सादर करचे अशें कळयलां. टपाल खात्यान ज्ञानपोस्ट नांवाची नवी सेवा सुरू केल्या, जी पुस्तकां सारकिल्ल्या शिक्षणीक साहित्याच्या येरादारी खातीर अनुदानीत दरान उपलब्ध करतात अशें दळणवळण मंत्रालयान 28 राजपत्रीत अधिसुचोवणेंत सांगलां. ही सेवा अनुक्रमान 300 ते 5 वजनाच्या पॅकेजा खातीर 20 ते 100 रुपया मेरेन परवडपी दरान मेळटली. ज्ञान टपाल सेवा 1 दिसा चालीक लायिल्ली आनी भारतातल्या सगळ्या विभागीय टपाल कार्यालयांनी ती कार्यरत आसा. व्यूस बाजार 2025 1,000 रुपया परस चड व्यवसाय केला अशी माहिती आनी प्रसारण सचिव संजय चाजुवाल यांनी सांगले. मुंबई जावपी व्यूस समिटातलो मुखेल जागतिक बाजारपेठ उपक्रम व्यूस बाजार प्रसारमाध्यम आनी मनरिजवण उद्देगांतल्या आंतरराष्ट्रीय सहकार्या खातीर एक बळिश्ट उत्प्रेरक म्हणून उदेला. तो एक समर्पित माची आसा जंय उद्देग वेवसायीक जोडपाक, सहकार्य करपाक आनी नव्यो वेवसाय संद सोदून काडपाक एकठांय येतात. मुंबय पत्रकारांकडे उलयतना जाजू हांणी सांगले की व्यूस मार्केटांत उच्च दर्जाच्यो कंपनी वांटो घेतात. पणजे वेचाळीत नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 35.5 नोंद जाला तर किमान 27 आनी हवेतली आर्द्रता 71% नोंद जाल्या. राज्यात फुडले 4 35 ते 28 तापमान आसतले आनी फुडले 4 चडशे हवामान वातळ आसले तरी कांय वाठारांनी दमट ढगाळ वातावरण आसूं येता अशें वेधशाळेन सांगलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. शिरगांवा लयराई देवीचे जात्रेक चिंगराचिंगरी प्रकरणाची चौकशी करपाक स्थापन केली समिती फाल्यां मेरेन अहवाल दितली अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले हांणी लयराई देवीच्या जात्रेतल्या घडणुके विशीं तीव्र शोक प्रगटायला तर जाल्ल्या जिवितहानी खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुख्ख व्यक्त केलां. व्यूस बाजार 2025 1,000 रुपया परस चड व्यवसाय केला अशी माहिती आनी प्रसारण सचिव संजय चाजू हांणी सांगला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकूंक रावात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.